आकाशवाणी पुणे सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या तरुणांनी राजकारणात यावं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बात मधून आवाहन. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात. सरकार कोणत्याही मुद्द्यावर चर्चेसाठी तयार असल्याचं संसदीय कामकाज मंत्र्यांचं प्रतिपादन. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग. आणि बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचं ऑस्ट्रेलियासमोर 534 धावांचं आव्हान. आता सविस्तर बातम्या. राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातील तरुणांनी मोठ्या संख्येनं राजकारणात यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले की अशा 1,00,000 तरुणांना राजकारणाशी जोडण्यासाठी देशात अनेक विशेष मोहिमा राबवल्या जातील. विकसित भारताच्या जडणघडणीत युवा वर्गाची भूमिका मोठी आणि महत्वाची आहे. म्हणूनच युवा पिढीच्या संकल्पना आणि आकांक्षा जाणून घेण्यासाठी येत्या 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद यांच्या 162व्या जयंतीदिनी दिल्लीत विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग हा उपक्रम आयोजित केला जाणार आहे असं मोदी यांनी सांगितलं. ते म्हणाले,
अगले साल स्वामी विवेकानंद जी की 162वीं जयंती है. इस बार इसे बहुत खास तरीके से मनाया जाएगा. इस अवसर पर 11-12 जनवरी को दिल्ली के भारत मंडपम में युवा विचारों का महाकुंभ होने जा रहा है और इस पहल का नाम है विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग. भारत भर से करोड़ों युवा इसमें भाग लेंगे. गांव, ब्लॉक, जिले, राज्य और वहां से निकलकर के चुने हुए ऐसे 2,000 युवा भारत मंडपम में विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग के लिए जुटेंगे.
समाजासाठी निस्वार्थीपणे काम करणाऱ्या तरुणांबद्दल पंतप्रधानांनी उदाहरणांसह कौतुक केलं. अशा प्रयत्नांमुळे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट मिळवणाऱ्यांची संख्या 80,00,000 अधिक झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारमध्ये डिजिटल अटकेची कोणतीही तरतूद नसल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना ज्येष्ठ नागरिकच जास्त बळी पडतात. त्यांना याबाबत जागरूक करणं आणि सायबर घोटाळ्यांपासून वाचवण्याची जबाबदारी आपली असल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय छात्र सेना दिनानिमित्त मोदी यांनी कॅडेट म्हणून आपल्या दिवसांची आठवण सांगितली. एनसीसी तरुणांमध्ये शिस्त, नेतृत्व आणि सेवेची भावना विकसित करते असं सांगून तरुणांनी मोठ्या संख्येनं एनसीसीमध्ये सामील होण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. जगभरातील डझनभर देशांमध्ये लाखो भारतीय आहेत ज्यांच्या पूर्वजांच्या स्वतःच्या कथा आहेत. लोकांनी अशा कथा शोधून नमो ऍप किंवा myGOV.in वर पाठवण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. जैवविविधता राखण्यात चिमण्यांची मोठी भूमिका असल्याचं सांगून मोदी यांनी वाढत्या नागरिकीकरणामुळे शहरांमध्ये चिमण्यांचं अस्तित्व धोक्यात आल्याबद्दल चिंता व्यक्त केली. चिमण्यांच्या मुलांच्या आयुष्यात परत आणण्यासाठी काही अनोख्या प्रयत्नांची उदाहरणंही पंतप्रधानांनी दिली. एक पेड मा के नाम या मोहिमेनं अवघ्या 5 महिन्यात 100 कोटी झाडं लावण्याचं महत्वपूर्ण यश साध्य केल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. स्वच्छतेबाबत बोलताना मोदी म्हणाले की सरकारी कार्यालयातील अनेक दशकांच्या जुन्या फाईल्स आणि रद्दी काढण्यासाठी विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेमुळे शासकीय विभागांमध्ये आश्चर्यकारक परिणाम दिसून आले असून मोठ्या प्रमाणात जागाही रिक्त झाल्याचं त्यांनी सांगितलं. संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या अधिवेशनात सरकार कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. अधिवेशनादरम्यान दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत पार पडण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन रिजिजू यांनी विरोधी पक्षांना केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचं कामकाज येत्या 20 डिसेंबरपर्यंत निश्चित करण्यात आलं आहे. या अधिवेशनादरम्यान उद्या 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जाणार आहे. त्या दिवशी संसदेचं सत्र होणार नाही. नवी दिल्लीत आयोजित आंतरराष्ट्रीय सहकार संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार आहे. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त एका टपाल तिकीटाचं प्रकाशनही पंतप्रधानांच्या हस्ते होईल. गेल्या 130 वर्षात प्रथमच आयसीए अर्थात आंतरराष्ट्रीय सहकार आघाडीच्या बैठकीचं आणि संमेलनाचं आयोजन भारतात होत आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह तसंच भूतानचे पंतप्रधान दाशो शेरिंग तोबगे आणि फिजीचे उपपंतप्रधान मनोवा कामिकामिका या संमेलनात सहभागी होणार आहेत. या संमेलनात भारताच्या प्रतिनिधी म्हणून धाराशिव इथल्या इफ्कोच्या संचालिका डॉ वर्षा कस्तुरकर देखील सहभागी होणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. विधानसभा निवडणुकीतल्या महायुतीच्या दणदणीत विजयानंतर राज्यात आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. राज्यात सरकार स्थापन करण्याबाबत महायुतीचे सर्व घटक पक्ष मिळून चर्चा करू असं शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. महायुतीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटप करताना कोणतेही मतभेद नव्हते, त्यामुळे सत्ता स्थापन करतानाही मतभेद नाहीत असं ते म्हणाले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना आणि राजपत्राच्या प्रती भारत निवडणूक आयोगाचे उपमुख्य निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी काल राज्यपाल सी राधाकृष्णन यांना सादर केल्या. विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सदस्यांची नावं या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यावेळी राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता नोंदणीला काल भाजपाच्या प्रदेश मुख्यालयात प्रारंभ झाला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, श्रीकांत भारतीय, विक्रांत पाटील, माधवी नाईक यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. देशाच्या तरुण पिढीमध्ये शिस्त, साहसी वृत्ती आणि देशाची निस्वार्थ सेवा करण्याचे गुण विकसित करण्याच्या हेतूनं राष्ट्रीय छात्र सेनेची स्थापना झाली आहे. राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एनसीसी दिन काल सर्वत्र साजरा करण्यात आला. यानिमित्त महाराष्ट्र एनसीसीच्या पुण्यातील मुख्यालयाचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर अर्जुन मित्रा यांनी आकाशवाणीशी संवाद साधला. देशातल्या युवा पिढीला आवाहन करताना ते म्हणाले,
ये मैसेज यूथ के लिए है जो हमारे देश के हैं. हमारा जो है मैक्सिमम जो पॉपुलेशन है जो वर्किंग एज में है जो कि बिटवीन 15-35 है, ये हमारे देश को आगे लेके जाएगा. लेकिन इतना बड़ा पॉपुलेशन के लिए हमें ये जरूरी है कि हमें हमारे देश में अनुशासन रहे. तो उसी वजह से जो है एनसीसी टीम बिल्डिंग, डिसिप्लिन और लीडरशिप सिखाती है. मैं यूथ से अपील करता हूं कि मैक्सिमम यूथ जो है एनसीसी और एनसीसी रिलेटेड एक्टिविटीज में पार्टिसिपेट करें, देश को आगे लेके जाएं, देश में अनुशासन लेके आए और जो है देश के फ्यूचर को मजबूत करें. ऑल द बेस्ट, जय हिंद.
पुण्यात लष्कराचं दक्षिण मुख्यालय असून येत्या 15 जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या लष्कर दिनाचं यजमानपद यंदा पुण्याकडे आहे. पुण्याच्या इतिहासातील हा एक मैलाचा दगड ठरणार आहे. या लष्कर दिनाच्या पार्श्वभूमीवर लष्कराच्या संचलनाची झलक असलेल्या ध्वनीचित्रफितीचं अनावरण काल गोव्यात इफ्फीमध्ये करण्यात आलं. भारतीय लष्कराचे पहिले भारतीय कमांडर इन चीफ म्हणून फील्ड मार्शल के एम करियप्पा यांची 1949 नियुक्ती झाली. त्या घटनेच्या स्मरणार्थ लष्कर दिन संचलन आयोजित केलं जातं. गेली अनेक वर्ष दिल्लीमध्ये होणारं हे संचलन आता 2023 पासून वेगवेगळ्या शहरांमध्ये आयोजित केलं जातं. त्यानुसार गेली 2 वर्ष बेंगळुरू, लखनौमध्ये लष्कर दिनाचं आयोजन झालं होतं. आता 2025 संचलनासाठी पुण्याची निवड झाली आहे. क्रिकेट. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतल्या पर्थ कसोटी सामन्यात भारतानं यजमान संघापुढे विजयासाठी 534 धावांचं लक्ष ठेवलं आहे. पहिल्या डावातील 46 धावांच्या आघाडीसह भारतानं आपला दुसरा डाव सुरु केला होता. त्यानंतर काल भारतानं 6 बाद 487 धावांवर आपला डाव घोषित केला. विराट कोहली आणि यशस्वी जयस्वालनं दमदार शतकं झळकवली. जयस्वालनं 161, विराट कोहलीनं नाबाद 100 तर के एल राहुलनं 77 धावा केल्या. विजयासाठी 534 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाची फलंदाजी ढेपाळली. कालच्या 3रा दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 3 गडीबाद 12 धावा झाल्या होत्या. जसप्रीत बुमराहनं 2 तर मोहम्मद सिराजनं 1 गडीबाद केला. हवामान. राज्यात आज सर्वत्र हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या तरुणांनी राजकारणात यावं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बातमधून आवाहन. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात. सरकार कोणत्याही मुद्द्यावर चर्चेसाठी तयार असल्याचं संसदीय कामकाज मंत्र्यांचं प्रतिपादन. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग. आणि बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचं ऑस्ट्रेलियासमोर 534 धावांचं आव्हान. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.